म्हणजे शेवटचा झोक आम्ही पाहिला होता सैराट मूवीमध्ये. तो परशा असतो ना आरचीला बसून झोक्यावरती खेळवत असतो छान त्या पाण्याच्या किनारी, हा तोच झोक आम्ही पाहिला होता शेवटचा. हिट्स 93.5 रेड एफएम पर महक यहाँ पर लौट कर आ चुकी है एमएच 935 में. झूला जो होता है ना वो हम बहुत ही ज्यादा मिस कर रहे हैं, बिकॉज पेड़ नहीं है जिस पर झूला हम बांधते थे. खरच झाड गायब होता है, अंगण गायब होता है आणि मग त्याचबरोबर झोके सुद्धा गायब होता है. मी तुम्हाला विचारलं होतं तुम्ही या झाडांना या झोक्यांना मिस करताय का या नागपंचमीला. आपले नांदेडकर काय म्हणतायत?
हॅलो, मी अलिशा बोलतीये.
हाय अलिशा.
हा मी म्हणजे नागपंचमीचा झोका खूप मिस करत आहे आणि मला असं वाटतंय की मी झोका खेळावा आता कुठेतरी जाऊन.
अच्छा अच्छा, लहानपणी खेळायचीस का?
खूप खेळायची मी लहानपणी, दोन दोन दीड दीड तास माझ्या फ्रेंड सोबत खेळायची मी.
हो ना, मी पण खूप खेळायची ग, पण आता मला खेळताच येत.
हो, तसंच माझाही प्रॉब्लेम झाले आता, हे अभ्यास आणि सुधरतच नाही.
ओके, मग झोका बांधलाय की बांधलाच नाही यावर्षी?
नाही, यावेळेस बांधलाच नाहीये झोका.
झाड आहेत का झोका बांधायला समोर?
नाही, गावाकडे जाऊन मी खूप खेळायची, गावाकडेच माझे काकू वगैरे बांधायचे झोका आणि तिथेच खेळायची मी.
अच्छा,
नाहीच आहे आता सगळीकडे बिल्डिंग आहेत.
काय वाटतं तुला, मग हे झोके का हरवत चाललेत नेमकं? तू मिस करतेस ना झोक्याला?
म्हणजे झाड जशी जशी कमी होत चालली आहेत तशी तशी झोकेही कमी होत चालली आहेत असं मला वाटतं.
येस येस, मग घरामध्ये जो झोका बांधलाय कदाचित असेल किंवा नसेल घरात, त्याच्यावरती ती मजा येते का?
नाही, जशी झाडाला बांधलेल्या झोक्याची मजा आहे ती मजा अशी म्हणजे घरी बांधलेल्या झोक्याची नसते.
एक्झॅक्टली. थँक्यू सो मच अलिशा.
थँक्यू महेक.
खरंच नांदेडकर सुद्धा मिस करतात या झोक्यांना जे झाडांसोबत गायब होत चाललेत या नागपंचमीला. झोके तुम्ही पाहिलेत का बरं कुठे? खरंच आपण झोके खूप जास्त मिस करतोय ना. सांगा बरं तुम्ही या नागपंचमीला खरंच ते झोके मिस करताय का आणि तुमच्या लहानपणीच्या काय काय आठवणी आहेत त्या झोक्यावर खेळण्याच्या. 9607007935 माझा नंबर डायल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक फिलहाल आपके साथ है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.